किती वाड येशील एवढ्या जोंदळ्या बराबर किती वाड येशील तुरी आई बापाने दिली आली की नाही पाहिलं घरदार नाही पाहिलं घरदार जोडा पाहिलं इसवार आई बापाने दिली आली की नाही पाहिलं खाया पिया जोडा पाहिला जन्म जाया आई बापाने दिली आली की
म्हणतो म्हणित
हसायचं असं तर अजिबात इथं तुम्ही बसू नका ना आम्हालाही झोपू द्या तुम्हाला कसं आलं की आम्ही घरदार सोडून जाऊ का काय करू पुढे
कुणाला
दुसरे
मध्ये बोलू ना